चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांना होणार आता राज्य शासनाची मदत। साखर कारखान्यांच्या आर्थिक अवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। कारखान्यांना यातून बाहेर काढून साखर उद्योगाला पुनरुज्जीवित करण्यासाठी कार्यक्षम कारखान्यांना मदत करण्याचे काम राज्य शासन करणार आहे। आर्थिक संकटात असलेल्या कारखान्यांचे पुनर्रचना करण्याचा विचार सुरू आहे। तसेच नाबार्डच्या सूचनांमुळे NDR चांगला नसेल तर बँक कारखान्यांना कर्ज देत नाही, या विषयावरही नाबार्डशी बोलून मार्ग काढण्यात येईल असे सहकार मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले। विधान परिषदेत सदस्य सदाशिवराव खोत यांनी साखर कारखान्यांच्या FRP संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर पाटील बोलत होते। पाटील म्हणाले, राज्यातील साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना थकीत FRP रक्कम देण्यासंदर्भात साखर आयुक्तांकडून प्रयत्न करण्यात येत असून सन 2018-19 यापूर्वीच्या गळीत हंगामातील थकीत 1557.59 कोटी रकमेपैकी 84% म्हणजे 1305.44 कोटी रक्कम वसूल करण्यात आली आहे। उर्वरित थकीत रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे। यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री रामराव पाटील, सुरजितसिंग ठाकूर आदींनी सहभाग घेतला।